पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तेकु शुभवर्तमान अध्याय 15 मराठी मत्तेकु शुभवर्तमान अध्याय 15 मत्तेकु शुभवर्तमान अध्याय 15 संप्रदायाच्या अनास्थेवरील टीकेस येशूचे उत्तर संप्रदायाच्या अनास्थेवरील टीकेस येशूचे उत्तर मग यरुश्लेमाहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वडिलांचा संप्रदाय का उल्लंघितात? कारण भोजन समयी ते हात धुत नाहीत. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा उल्लंघिता. कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुमचे म्हणणे आहे की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मी तुला जे दिल्याने तुझे हित मचकडून झाले असते ते अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान न केला तरी चालेल. या प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने संदेश यथायोग्य दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण मजपासून दूर आहे. ते मनुष्यांचे नियम शास्त्र म्हणून शिकवून माझी निरर्थक भक्ती करतात. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपणाकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या, जे तोंडात जाते ते मनुष्याला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते मनुष्याला विटाळविते. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी रुसले, हे आपणास कळले काय? त्याने उत्तर दिले की जो जो रोपा माझ्या स्वर्गातील पिताने लावलेला नाही तो तो उपटला जाईल, त्यास असू द्या, ते आंधळे वाटाडे आहेत. आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. पित्राने त्याला उत्तर दिले, हा दाखला आपण आम्हास फोडून सांगा. तो म्हणाला, अजून तुम्ही सुद्धा अज्ञानात आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्ही समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतकरणातून येते व मनुष्याला विटाळविते. अंतकरणापासून दुष्टकल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. मनुष्याला विटाळविणाऱ्या गोष्टी ह्या आहेत. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे मनुष्याला विटाळवीत नाही. यहुदी तर मुलीचे रोग निवारण, यहुदी तर मुलीचे रोग निवारण. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या प्रांतात गेला, आणि पहा, त्या प्रांतातून एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणाली, प्रभू दाविदाचे पुत्र, मजवर दया करा, माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे. तरी त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली की तिला निरोप द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविले गेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभूजी, तरी कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धीस जाओ. आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. पुष्कळ रोगी बरे होतात, पुष्कळ रोगी बरे होतात. नंतर येशू तिथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याचकडे आले, त्यांच्याबरोबर लंगडे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे बहुत जण होते. त्यास त्यांनी त्याच्या पायावर आणून घातले आणि त्याने त्यास बरे केले. मुके बोलतात, व्यंग धडवतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात. हे लोकसमुदायांनी पाहून आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले. 4000 जेऊ घालणे, 4000 जेऊ घालणे. मग येशूने आपल्या शिष्यास बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्याजवळ खाव्याला काही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. शिष्य त्याला म्हणाले, एवढा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कोठून असणार? येशूने त्यास विचारले, तुम्हाजवळ किती भाकरी आहे? ते म्हणाले, 7 व काही मासळ्या. मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसवावयास सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासळ्या घेऊन परमेश्वराचे उपकार स्मरण केले, त्या मोडून शिष्यास दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्याच्या 7 पाट्या भरून घेतल्या. जेवणारे 4000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुलेही निराळीच होती. मग लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रांतात आला.